Hello, this is Rajesh from the India One ATM team. How can I help you today?
Hello, namaskar sir. Hello. Hello.
I understand you're having some issues.
Hello.
Hello.
Haan sir, awaaz aa rahi hai.
I understand you're having some issue. Could you please tell me more about the problem you're facing with India One ATM?
सर मी एटीएमला पेमेंट यूपीआयने पेमेंट काढत होतो. मला 4000 रुपये एटीएम मध्ये आलेच नाही, अडकलेत पेमेंट. हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो सर, आवाज येतोय? सर मी एटीएमने पेमेंट काढायला गेलो होतो, यूपीआय थ्रू पेमेंट केलं 4000 रुपये, पण ते आलेच.
वी आर हॅव्हिंग सम कनेक्शन इश्यू. लेट मी ट्राय टू स्पीक क्लिअरली. हॅलो, दिस इज राजेश फ्रॉम इंडिया वन एटीएम सपोर्ट. Can you hear me now?
Sir, मी ATM ला गेलो होतो. ATM ला गेल्याच्या नंतर यूपीआय नी 4000 रुपयाची अमाऊंट टाकली, यूपीआय नी पेमेंट सेंड केलं, आणि पण ते ATM नी कॅश आली नाहीये. हॅलो
हॅलो, कॅन यू हिअर मी नाव? आय एम राजेश फ्रॉम इंडिया वन ATM सपोर्ट. प्लीज लेट मी नो इफ यू फेसिंग एनी.
सर लेट्स आपण हिंदी
to resolve this. Was this transaction done using UPI or a card?
UPI. Hello.
I'm Rajesh. Hello, can you hear me?